ऑडियो पिटारा सुनना जरूरी है।
छत्रपति शिवाजी महाराजांचे किल्ले, लेखिका मनाली काळे, भाग सहावा, विशाळ गड। विशाल म्हणजे भव्य, प्रचंड, असीमित। अगदी असंच इतिहास असणारा महाराजांच्या राज्यातला किल्ला म्हणजेच विशाळ गड। विशाळ गडाचा इतिहास देखील भव्य आहे आणि आजही अनेक पर्यटक हा इतिहास पुन्हा अनुभवण्यासाठी विशाळ गडावर पर्यटन करायला येतात। विशाळगड हे नाव एका मोठ्या किंवा भव्य किल्ल्याला सूचित करते। 1659 किल्ला जिंकल्यानंतर राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे नाव स्वतः ठेवले। किल्ला 1130 मीटर 2 क्षेत्रे व्यापतो आणि समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर उभा आहे। विशाळगड किल्ला हा भारतातील महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे, जो कोल्हापूरच्या वायव्येस सुमारे 76 किलोमीटर अंतरावर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा मराठा साम्राज्यातील सर्वात महत्वाचा किल्ला होता। 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेतला आणि तो मराठा साम्राज्यात समाविष्ट केला। विजापूरच्या आदिलशाही राजघराण्यानं मूळचा विशाळगड किल्ला ताब्यात घेतला होता। विशाळगडावर पाहण्यासारख्या काही गोष्टी आहेत। वाहनतळावरून गडाकडे जाण्यासाठी एकच वाट आहे। वाटेवरील लोखंडी पूल ओलांडल्यानंतर पायऱ्यांची चढण सुरू होते। चढताना ढासाळलेले बुरुज दिसतात। साधारण 30 मिनिटे चालल्यानंतर गडाच्या सपाटीवर येऊन पोहोचतो। गडावर हजरत मलिक रेहान यांची दर्गा आहे। दरवर्षी येथे हजारो भाविक भेट देतात। याशिवाय गडावर वीर रत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे। अवघ्या काळाच्या अवगत किल्ल्याची बरीच पडझड झाली असून सध्या गडावर कोणतीही अवशेष नाहीत। किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई यांचे स्मारक आहे। गडावर अनेक मंदिरं देखील आहेत। या ठिकाणी भगवंतेश्वर मंदिर, विठ्ठलाचे मंदिर व नवीन बांधलेले गणपतीचे मंदिर अशी 3 मंदिरे आहेत। मंदिरासमोर चौकोनी पाण्याची विहीर आहे। श्री हर्डीकर हे मंदिराची देखभाल पाहतात। त्यांचे घर मंदिराच्या बाजूस आहे। या मंदिरात राहण्याची व्यवस्था होऊ शकते। भगवंतेश्वर मंदिरातील कासव पाहण्यासारखे आहे। या कासवा पुढील देव्हाऱ्याकडील पायरीवर मोडी लिपीमध्ये शिलालेख कोरलेला आहे। त्यावरील आबाजी जाधव शके 1701 विशाळगड ही अक्षरे वाचता येतात। मंदिरात ब्रह्मदेवाची मूर्ती आहे। प्रदक्षिणा मार्गावर भिंतीत दिवे लावण्यासाठी केलेले कोनाडे आहेत। विठ्ठल मंदिराच्या लाकडी दरवाजावर व महिरीपीवर केलेले कोरीव काम पाहण्यासारखे आहे। मंदिर पाहून जवळच असलेल्या पंत प्रतिनिधींच्या वाड्याकडे जाताना वाटेत एक मोठी चौकोनी पायऱ्यांची विहीर लागते। राजवाड्याचे प्रवेशद्वार उद्ध्वस्त झालेले आहे। प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या भिंतीत एक छोटेसे भुयार आहे। या भुयारातून रांगत जाता येते। भुयाराचे दुसरे तोंड चौकोनी विहिरीजवळ आहे। राजवाड्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे। राजवाड्याच्या दक्षिण दिशेला असलेल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर समोरच एक मोठी गोल विहीर आहे। विहिरीत उतरण्यासाठी कमान असलेला दिंडी दरवाजासारखा छोटा दरवाजा आहे। या विहिरीत महादेवाचे मंदिर आहे। राजवाड्याच्या मागच्या बाजूस एक कोरडी विहीर आहे। या विहिरीवरून पुढे चालत गेल्यावर 5 मिनिटात आपण टकमक टोकापाशी पोहोचतो। हे सर्व पाहून पुन्हा दर्ग्यापाशी यावे, यामुळे वाट विचारतच मुंढा दरवाजापाशी यावे। या दरवाजाचा एक बुरुज व कमान शाबूत आहे। दरवाजाच्या बाजूने एक वाट वर चढत टेकडीवर जाते, त्यास रणमंडळ टेकडी म्हणतात। येथेच खालच्या बाजूस एक 8 फुटी तोफ पडलेली आहे। ती पाहून पायऱ्यांच्या वाटेनं गड उतरण्यास सुरुवात करावी। वाटेत एका चौथाऱ्यावर दगडात कोरलेली 2 पावले दिसतात। ती आहे राजाराम महाराजांची तृतीय पत्नी अंबिकाबाई यांची समाधी आहे। याशिवाय गडावर घोड्याच्या टापा, मुचकुंदाच्या गुहा, सती, तास टेकडी इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत। विशाळगडाचा इतिहास देखील खूप मोठा आहे आणि अनेक इतिहासकारांच्या अभ्यासाचा विषय आहे। विशाळगड हा किल्ला बाजीप्रभू देशपांडे आणि सिद्धी जोहार यांच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी किल्ल्याचे बांधकाम आणि दुरुस्ती करण्यासाठी 5000 हून खर्च केले। विशाळगड हा किल्ला पुणे शहरापासून 252 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुंबई शहरापासून 394 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. कोल्हापूर शहरापासून जवळच असलेल्या या किल्ल्याशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा आहे, त्यामुळे मराठा आणि महाराष्ट्राच्या इतिहासात तसेच भारताच्या इतिहासात विशाळगड किल्ल्याचे महत्वाचे स्थान आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे. विशाळगड हा गिरिदुर्ग किल्ला आहे, म्हणजेच हा किल्ला डोंगरांवर बांधलेला किल्ला आहे. विशाळगड हा किल्ला एकेकाळी हिंदवी स्वराज्याची राजधानी होती आणि या किल्ल्यानं आपल्या आयुष्यात अनेक लढायाही पाहिल्या आहेत. विशाळगडाची उभारणी 1058 मध्ये शिलाहार राजा मारसिंग यांनी केली. हा गड किल्ला खेळणा या नावाने देखील ओळखला जातो. साधारण 1453 सुमारास बहामणी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलिक उत्तुजार. शिर्के यांना मलिक उत्तुजार याला विशाल गडचं अमिष दाखवलं. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलिक उत्तुजारची 7000 फौज निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलिक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेला मलिक उत्तुजारला त्यांच्या 7000 सैन्यासकट त्यांचा आक्रमणातून मुक्त केले. या सैन्यातील एक सरदार मलिक रयहांत होता, त्याचीच कब्र विशाळगडावर आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे. पुढे शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये हा किल्ला जिंकला व याला विशाळगड असे नाव ठेवले. आदिलशाहीत सरदार सिद्धी जोहर यांनी टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवाजीराजांनी करून घेतलेल्या सुटकेमुळे या किल्ल्याचे नाव अजरामर झाले आहे. पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी इथे बराचसा काळ व्यतीत केला. त्यांनी या किल्ल्याच्या पुनर्बांधणीकडे लक्ष दिले. मराठा इतिहासातील विशाळगडाशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा आहे, त्याला पावनखिंडची लढाई म्हणून ओळखले जाते. बाजी प्रभू देशपांडे यांनी 300 मावळ्यांसह पन्हाळा ते विशाळगडला जाताना हजारोंच्या मुघल सैन्याशी लढा दिला आणि शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी प्राणाची आहुती दिली. आजही विशाळगड हे इतिहास प्रेमींसाठी एक महत्वाचं ठिकाण आहे. अनेक विविध प्रकारचे पर्यटक विशाळगडावर भेटीसाठी येतात. काही जण इतिहास पुन्हा जगण्यासाठी येतात, काही येतात ट्रेकिंगसाठी, तर काही येतात सखोल अभ्यासासाठी. कारण काहीही असो, मात्र हे गडकिल्ले आपल्या राज्याची ओळख बनले आहेत आणि संपत्ती देखील. त्यातलाच महत्वाचा गड हा विशाळगड आहे. हा गड सुरक्षित ठेवणे आणि इथलं सौंदर्य अबाधित ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे.